मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गुरुवार 29 ऑगस्ट 1991 स्वामीजी माधवी पाध्ये आणि मंगेश जोशीच्या लग्नाला गेले होते। तिथून येऊन दुपारी त्यांनी थोडी विश्रांती घेतली। 4 वाजता काही साधक मंडळी स्वामीजींना भेटायला येणार होती। स्वामीजी स्नान उरकून त्यांच्या खोलीतल्या आरशासमोर उभे राहून भांग पाडत होते। एवढ्यात त्यांच्या उजव्या हातातून कंगवा गळून खाली जमिनीवर पडला। कंगवा उचलण्याचा ते प्रयत्न करीत होते पण त्यांना वागता येत नव्हतं। स्वामीजींनी सरलाताईंना हाक मारली। त्या स्वयंपाकघरातून स्वामीजींच्या खोलीत आल्या। तोपर्यंत स्वामीजींचं उजवं अंग जड झाल्याचं त्यांना जाणवलं। उजवे हातपाय बधीर झाले होते, त्यातली शक्ती नाहीशी झाली होती। सरलाताईंच्या आधारानेच स्वामीजी जवळच्या पलंगावर जाऊन बसले आणि घडलेला प्रसंग सरलाताईंना सांगण्याचा प्रयत्न करू लागले। पण त्यांची जीभ जड झाली होती, त्यांना नीट बोलता येईना। स्वामीजींना आता मनातून आपल्या आजाराची थोडीफार कल्पना आली होती। सरलाताईंच्या मदतीनेच ते पलंगावर झोपले। एवढ्यात त्यांना भेटायला येणारी साधक मंडळी तिथे आली। त्याही स्थितीत स्वामीजींनी त्या सर्वांचं सस्मित स्वागत केलं। स्वामीजी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होते पण ते त्यांना जमत नव्हतं। सरलाताई मात्र स्वामीजींची ही स्थिती पाहून खूपच घाबरल्या होत्या, त्यांना काय करावं ते सुचत नव्हतं। सरलाताई स्वामीजींना म्हणाल्या, मी डॉक्टरांना फोन करून बोलावून घेते। पण स्वामीजींनी त्याला नकार दिला। हा सारा प्रकार पाहून आलेली साधक मंडळी सुद्धा घाबरून गेली। आपण समोर राहिलो तर स्वामीजी आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना त्याचा त्रास होईल म्हणून ती सर्व मंडळी समोरच्या केंद्रात जाऊन बसली। त्या दिवशी संध्याकाळी अध्यात्म मंगलधाममध्ये केंद्र होतं। केंद्रात बरोबर जाण्यासाठी स्वामीजींनी मला संध्याकाळी त्यांच्या घरी बोलावलं होतं पण त्यावेळी स्वामीजींच्या घरात कुणालाच जाऊ देत नव्हते, त्यामुळे मला समोरच्या केंद्रातच बसावं लागलं। स्वामीजींच्या आजारासंबंधी तिथे केंद्रातच मला समजलं। थोड्या वेळाने स्वामीजींनीच सरलाताईंना मला बोलवायला पाठवलं। मी स्वामीजींच्या खोलीत गेले। स्वामीजींनी डाव्या हातानेच मला पलंगाजवळ बोलावलं आणि घडलेला प्रसंग सांगण्याचा ते प्रयत्न करू लागले। स्वामीजींना नीट बोलता येत नव्हतं, त्यांचे शब्द अस्पष्ट होते पण तरीही ते बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते। स्वामीजींची ती अवस्था पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं। मी स्वामीजींना म्हटलं, मी डॉक्टरांना फोन करून बोलावते। त्यावर स्वामीजी म्हणाले, नको, मी अगदी बरा आहे। आणि मग रामरायांच्या तसबिरीकडे आणि देवाऱ्यातल्या ज्ञानोबा आणि स्वामीजींच्या तसबिरीकडे बोट दाखवून स्वामीजी म्हणाले, हे काय, हे सगळे माझे डॉक्टर इथेच बसलेले आहेत, आणखीन दुसरे कोणीही डॉक्टर वगैरे बोलवायचे नाहीत आणि कोणाला काही कळवायचं सुद्धा नाही। हा देह आहे, याला असं व्हायचंच, या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथ ऐसा नित्य सिद्ध आपैसा अनादिपणे। मग स्वामीजी मला म्हणाले, ती समोरची ज्ञानेश्वरी आण, 8वा अध्याय 27वा श्लोक काढ आणि वाच। श्लोक होता, नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन। स्वामीजी म्हणाले, पुढच्या ओव्या वाच। ओव्या होत्या, ते वेळी म्हणितले हे नवे वाया अवचटे काय पावे, देह त्यजुनी वस्तू होवावे मागायच की, तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो, का जे दोरी सर्पत्व वाहो दोराची कडूनी, मग तरंगपणे असे की नसे ऐसे हे उदकाप्रती कही भासे, ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की, तरंगाकारे न जन्मेची न तरंग लोपे निमेची, तेवी देही जे देहेची वस्तू जाहले, आता शरीराचे तयांच्या ठाई आड नावही उरले नाही, तरी कोणे काय काही निमे ते काहे पा, मग मार्गाते कासया शोधावे कोणे कोठुनी के जावे, जरी देश कालादी आगवे आपणची असे, आणि हा गा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेथींचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागले तरी गगना भेटे एरवी चुके, पाहे पा ऐसे अन आहे कि तो आकारुची जाये, येर गगन ते गगनीची आहे घटत्वाही आधी, ऐसी या बोधाचे निसुरवाडे मार्गा मार्गाचे साकडे, तया सोहम सिद्धा न पडे योगी आसी, या कारणे पंडुसुता तुवा होवावे योगयुक्ता, तेतुलेनी सर्व काळी साम्यता आपैसया होईल, मग बल तेथ बल तेव्हा देह असो अथवा जावा परी अबंधा नित्य ब्रह्म भावा विघड नाही। तो कल्पादी जन्मा नागवे कल्पांती मरणे नापलवे, माझी स्वर्ग संसाराचे लागवे झाकवे ना, येणे बोधे जो योगी होये तयासीची या बोधाचे नीटपण आहे, का जे भोगाते पेलुनी पाये निजरूपाये, पैगा इंद्रियादिका देवा जया सर्वस्वे स्वर्गी गाजती राणीवा, ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो। स्वामीजी म्हणाले, हा देह असो किंवा नसो आम्ही केवळ ब्रह्मच आहोत, या देहासकट आम्ही ब्रह्मच आहोत, घट फुटला की आतलं आणि बाहेरचं आकाश एकच आहे, आम्ही या देहात असलो तरी ब्रह्मच आहोत आणि देह पडला तरीही आम्ही ब्रह्मच आहोत, त्यात काहीही फरक नाही। स्वामीजी मी म्हटलो, स्वामीजी आपल्याला त्रास होतो आहे, आपण कृपा करून बोलू नये, आपण विश्रांती घ्यावी। थोडा वेळ थांबून स्वामीजी पुन्हा बोलू लागले, मला आता कसलीच चिंता नाही, माझी तर नाहीच पण या कार्याची सुद्धा नाही, सगळी मुलं तयार आहेत, ती केंद्र आणि हे कार्य व्यवस्थित सांभाळतील याची मला पूर्ण खात्री आहे, हे सगळं कार्य मी आता त्यांच्याकडे सोपवतो आहे आणि मी मोकळा होतो आहे, माझं काम आता संपलं। स्वामीजींचे हे शब्द काळजाचा ठाव घेत होते, ऐकताना अश्रूंना पूर येत होता. कितीतरी विनवण्या करूनही स्वामीजी डॉक्टरांना बोलावू देत नव्हते. रात्री स्वामीजींचे चिरंजीव बापूसाहेब यांना घरी बोलवण्यात आलं. त्या रात्री स्वामीजींना अर्धांगवायूचा दुसरा तीव्र झटका आला. आता स्वामीजींचं शरीर अधिकच अधू झालं, वाणी कमजोर झाली, अस्पष्ट झाली. हरिओम तत्सत्.